व्हॉइस विला स्टूडियो प्रस्तुत करीत आहे सीपीएन बिरार महाविद्यालय नागपूर द्वारा प्रकाशित नवप्रवर्तक उद्योजकांची यशोगाथा. लेखिका डॉक्टर मेधा कानेटकर यांचं हे पुस्तक त्यांच्याच आवाजात.
क्रांतिकारक नवप्रवर्तक श्री संतोष प्रधान, पारंपरिक शिक्षण आणि नवीन तंत्रज्ञानाचा आविष्कार याचा काहीही संबंध नसतो हेच जणू सिद्ध करण्यासाठी संतोष प्रधान यांनी उद्योग व तंत्रज्ञानाच्या जगात क्रांतिकारक शोध लावले आहेत. इंदोर येथून एमकॉपची डिग्री प्राप्त केल्यानंतर संतोष प्रधान यांनी आपल्या वडिलांचा परंपरागत व्यवसाय सांभाळण्यास सुरुवात केली. त्याच अनुषंगाने त्यांनी जवळपास 1998 ते 2010 पर्यंत महिंद्रा अँड महिंद्रा मध्ये वेंडरचं काम केलं. या दरम्यान त्यांनी पाणी काढण्याचे अनेक पंप पाहिले. सर्व पंप खालून वर पाणी नेणारे असेच होते, परंतु जमिनीच्या स्तरावरून पाणी वाहून नेणारे पंप अस्तित्वात नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. ग्राहकांना, शेतकऱ्यांना तसेच ग्रामीण जनतेला अत्यंत दूरवरून पाणी आणावं लागतं, त्यांच्याकरिता काहीतरी केलं पाहिजे असं संतोष प्रधान यांना सातत्यानं वाटू लागलं. याच प्रयत्नातून त्यांनी शेतकरी आणि ग्रामीण जनतेला लाभदायक होईल असा आविष्कारी पंप शोधून काढला. शेतकरी व ग्रामीण जनता अत्यंत गरीब असून तिथं असणारे रस्ते सुद्धा खडकाळ आणि ओबडधोबड असतात. ग्रामीण जनतेला त्यामुळे दूरवरून पाणी आणण्यासाठी अत्यंत कष्ट सहन करावे लागतात. शिवाय पंप चालविण्यासाठी लागणारी वीजही ग्रामीण भागात कायम स्वरूपात उपलब्ध नसते. या सर्व अडचणींवर मात करून अत्यंत कमी खर्चात शेतकऱ्यांना शेतीपर्यंत पाणी पोहोचवणारा पंप श्री संतोष प्रधान यांनी शोधून काढला. हा पंप इतर पंपांच्या मानाने अत्यंत हलका आहे. मुख्य बाब म्हणजे हा पंप अत्यंत महागड्या अशा विजेवर न चालता केवळ मोटर सायकलच्या इंजिन वर चालतो. ग्रामीण भागात बहुतेक सर्वांकडेच मोटर सायकल असते. याद्वारे पंप चालू करून जमिनीच्या स्तरावर अत्यंत कमी खर्चात ग्रामीण जनता आपल्या घरापर्यंत तर शेतकरी आपल्या शेतात नदीतील पाण्याचा पुरवठा करू शकतात. अशा प्रकारचा आविष्कारी आणि सर्वसामान्य जनतेला उपयोगी ठरेल अशा स्वरूपाचा हा पंप ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणतो आहे. एमकॉम असलेले श्री संतोष प्रधान केवळ एवढ्या एकाच आविष्कारावर थांबले नाहीत, तर त्यांनी अशा स्वरूपाचे जवळपास 140 आविष्कार केले आहेत व या सर्वांचे त्यांच्याजवळ एक स्वाधिकार आहेत. त्यांनी सोलर एनर्जीवर चालणारे ट्रॅक्टर्स विकसित केले आहेत, त्यामुळे देखील ग्रामीण विकासात अमूलाग्र बदल घडून येतील असे त्यांचे मत आहे. त्यांच्या मते ज्याप्रमाणे हरित क्रांती झाली त्याप्रमाणेच सोलर क्रांती घडून येण्याची आज आवश्यकता आहे. असं जर झालं तर तेल आणि इंधनावर होणारा प्रचंड पैसा वाचेल, इतर देशात भारतातून जाणारा पैसा कमी होईल आणि हाच पैसा देशाच्या विकासासाठी उपयोगात आणता येईल. खरोखर वाणिज्य शिक्षणामुळे अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातूनही ते विचार करतात, त्यामुळे त्यांच्याद्वारे लागणारे प्रत्येक शोध हे देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि विकासावर सकारात्मक परिणाम करणारे असे आहेत. त्यांच्या या अनेक शोधांमुळे समाजाचा आणि देशाचा विकास करणे हेच त्यांचे ध्येय आहे. त्यांच्या आगामी संशोधनामध्ये सध्या ते रस्ता वाहतुकीद्वारे इंधन निर्माण करणारी वाहने आणण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यामुळे कोणतीही दुरुस्ती व पोषण खर्च नसलेली वाहने भारतातच तयार होऊ शकतात. टाटा मोटर्स बरोबर त्यांची अशा स्वरूपाची एक एअर कार लवकरच बाजारपेठेत येणार आहे, त्यामुळे जनतेच्या आवाक्यातील आणि देशाच्या इंधन बचतीत अनेक कार वाहने लवकरच भारताच्या रस्त्यांवरून धावू शकतात. व्यक्तींवर लहानपणी जसे संस्कार होतात त्याप्रमाणे पुढील जीवनातही तो वागत असतो. श्री प्रधान यांना त्यांच्या घरातून जे देशभक्तीचे बाळकडू मिळाले त्याचा त्यांच्यावर आजही जबरदस्त पगडा आहे. त्यांचे हे आविष्कार विकत घेण्यासाठी अनेक विदेशी कंपन्यांनी त्यांना मोठ्या मोठ्या ऑफर्स दिले आहेत, परंतु त्या सर्व नाकारून भारताच्या हितासाठीच या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचं त्यांनी ठरवलं आहे. त्यांच्या या प्रयत्नात त्यांना घरच्यांची देखील फार मोठी साथ आहे. अशा आविष्कारी, अविरत कष्ट करणाऱ्या आणि धडपडणाऱ्या व्यक्तिमत्वाचे धनी असणाऱ्या श्री संतोष प्रधान यांना आमचा सलाम.
या ऑडिओ बुकचे सर्व अधिकार लेखक आणि प्राचार्य सीपीएन बिरार महाविद्यालय यांच्या अधीन आहेत. या ऑडिओ बुकचे मिक्सिंग आणि प्रोडक्शन व्हॉइस विला स्टुडिओ द्वारे करण्यात आलं आहे.